चीनीमंडी.com पॉडकास्ट।
रेशन दुकानाची जाळी तोडून केली साखरेची चोरी। छत्तीसगड येथील कुकदूर परिसरातील भेलकी गावात रेशनच्या दुकानात चोरी झाली आहे। या ठिकाणी असलेली साखरेची चोरी झाली आहे। तब्बल 2.74 क्विंटल साखर चोरून नेली आहे। हे चोर अज्ञात असून रेशन दुकानातील खिडकीवर असणारी जाळी तोडून ही चोरी केली आहे। दुकानात जुलै आणि सप्टेंबर महिन्यातील वाटप न झालेला माल होता। कुकदूर पोलिसांनी या अज्ञातांविरोधात 380-457 कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। चोरांचा तपास सुरू आहे। साखरेबरोबरच चोरांनी तांदूळ आणि मिठाचीही चोरी केली आहे। राज्यात साखर चोरीचं हे पहिलंच प्रकरण नाही। यापूर्वी देखील साखर चोरीची अनेक प्रकरणं समोर आली आहेत। यापूर्वी अंबिकापूरमध्ये साखर चोरीचं प्रकरण समोर आलं होतं। सरकारमान्य रेशन दुकानाचं कुलूप तोडून रेशनचा माल चोरल्याची नोंद ओळगी ठाण्यात दाखल करण्यात आली होती। अलीकडेच औरंगाबादमध्ये ट्रकमधून साखरेची चोरी करणाऱ्या टोळीला CIDCO क्राईम रिकव्हरी टीमनं 2 तासातच ताब्यात घेतलं होतं।